ஸ்ரீகுருவாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷிதஸ்வாத்மசுகாவபோதே ஜனஸ்யயே ஜாங்கலிகாயமானே சம்சாரஹாலாஹலமோஹசாந்தயே புண்டலீகவரதே ஹாரிவிட்டல ஸ்ரீஜானதேவதுகாராம் ஸ்ரீஜானேஸ்வர மஹாராஜ கீ ஜய. பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி ஸ்வரூபானந்த மஹாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி மாதவநாத் மஹாராஜ் கீ ஜய். சப சந்தன கீ ஜய். ஜய ஜய ரகுவீர சம. देवाची या द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तिचारी साधियेल्या. देवाचा द्वारा मधे क्षणभर उभ राहिल्या नंतर जो क्षणभर उभा राहिला त्यांनी चारीही मुक्ति साध्य केल्या असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. देव म्हणून कोणत्या मनुष्याची कल्पना नाही. जरी मनुष्य रूपाने देव असला तरी देव हा मनुष्य नाही. त्या त्या वेळेला मनुष्याच्या कल्पनेप्रमाणे तसा तसा देव झाला. मनुष्याच्या आनंदाकरता झाला, समाधानाकरता झाला. जसं स्वामीजी म्हणायचे की महाराष्ट्रामध्ये सीतामाईंना नऊवारी साडी नेसवतील तर गुजरातमध्ये गुजराती साडी नेसवतील. देव हा मनुष्याच्या अशा कल्पनेप्रमाणे सिद्ध झालेला आहे. तरी देखील ही जी मनुष्याची कल्पना आहे त्या मनुष्याच्या कल्पनेच्या बुडाशी एक शाश्वत अशी स्थिती आहे. प्रत्येक मनुष्य मात्राच्या अंतर्यामी देखील ही शाश्वत स्थिती आहे. ज्याला शुद्ध जाणीव असं म्हटलेलं आहे, शुद्ध अस्तित्व शक्ती असं म्हटलेलं आहे, शुद्ध मी असं म्हटलेलं आहे, ते मात्र देवाचं स्वरूप सर्वांनी मान्य केलेलं आहे. ही जी देवाची संकल्पना आहे, ही देवाची संकल्पना ही केवळ संकल्पना नसून त्याला सत्यता आहे. आणि ती सत्यता अस्तित्व सुचवते. अव्यक्त अस्तित्व मात्र जाणीव स्वरूप अशी जी स्थिती आहे ती स्थिती म्हणजे देव आहे. आणि या देवापर्यंत जाण्यासाठी परमार्थशास्त्र विकसित झालं. या शुद्ध अस्तित्व मात्र जाणीव मात्र ज्ञानस्वरूप चैतन्य मात्र अशा स्थितीपासूनच विश्व निर्माण झालं. आपण मागच्या वेळेला पाहिलं की शास्त्रज्ञ देखील तसंच म्हणतात की चैतन्यापासून विश्व निर्माण झालं. हे जे मूळ चैतन्य आहे ते चैतन्य हे देवाचं स्वरूप आहे. समर्थ म्हणतात की तिन्ही लोक जेथून निर्माण झाले तया देवरायासी कोणी न बोले, जगी थोरला देव तो चोरलासे, गुरुवीण तो सर्वथाही न दिसे. त्याला दाखवण्यासाठी कोणाची तरी मदत लागते. त्याला थोरला देव असं समर्थ म्हणतात. तो चोरलेला आहे याचा अर्थ आमच्या दृष्टीपासून दूर झालेला आहे, आमच्या दृष्टीमध्ये तो सापडत नाही. तो अशा करता चोरलेला आहे की आमची दृष्टी ते पाहण्यासाठी अगदीच असमर्थ आहे म्हणून तो चोरलेला आहे. एरवी तो चोरलेला नाही, सदा संचला येत ना जात काही, तया वीण कोठे रिता ठाव नाही असं समर्थ म्हणतात. पण आमच्या दृष्टीची ती क्षमता नाही. एवढंच नव्हे तर दृष्टीचीच ती क्षमता नाही. इंद्रियांचीच ती क्षमता नाही. वसे हृदयी देव तो कोण कैसा, नभाचे परी व्यापकू जाण तैसा. जास्तीत जास्त संत असं सांगतात की नभासारखा व्यापक आहे. नभी वावरे जो अणुरेणु काही, रिता ठावया राघवे वीण नाही, असं समर्थ म्हणतात. तया पाहता पाहता तेची झाले, तेथे लक्ष आलक्ष सर्वई बुडाले. त्याला जर पाहायला गेलं तर जो पाहायला गेलेला जाणारा आहे तो तया पाहता पाहता म्हणजे पाहणारा तेची झाले, तेच होऊन राहतो. तो वेगळेपणाने उरू शकत नाही. तुकाराम महाराजी म्हणतात की देव पाहावया गेलो तेथे देवची होऊनी ठेलो. देव पाहायला गेलो तर देव स्वरूपच होऊन राहिलो. लाली मेरे श्याम की जहा देखे वहा श्याम, मैं ढूंढन गई श्याम को खुद ही बन गई श्याम. मीराबाई, देवाला शोधायला गेलं आणि देव सापडला याचा अर्थ असा की शोधणारा देखील देवस्वरूप होऊन जातो. कारण शोधणारा तितका सूक्ष्म झाल्याखेरीज, तितका शुद्ध झाल्याखेरीज देव आकळत नाही, देव सापडत नाही. उपनिषद असं म्हणतात की यद्वाचा न अभ्युदितम येन वाक अभ्युद्यते तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदम यदिदम उपासते. ज्याच्या संबंधी वाणी बोलत नाही, बोलू शकत नाही, जो वाणीचा विषय नाही. यद वाचा न अभ्युदितम येन वाक अभ्युद्यते, मात्र जे तत्व आहे म्हणून प्रत्येकाच्या अंतर्यामी वाणी बोलायला समर्थ होते ते आपल्या अंतर्यामी असणारं तत्व म्हणजे ब्रह्म आहे. तद एव ब्रह्मत्वं विधि नेदम यदिदम उपासते. हे नव्हे, नेदम न इदम, यद इदम उपासते. ज्याची लोक उपासना करताहेत ते नव्हे. स्पष्ट सांगितलेलं आहे. उपनिषदांना माहीत नाही असं नाहीये, संतांना माहीत नाही असं नाहीये की ज्याची उपासना चाललीय तो देव नाहीये. हे समजतंय. यत श्रोत्रेण न शृणोती येन श्रोत्रम इदम श्रुतम. ज्याच्या संबंधी कान ऐकू शकत नाहीत, कितीही ऐकलं तरी देखील कानानी ते पूर्ण परिपूर्ण ऐकलं जात नाही. पण ज्याच्या योगानी कान ऐकतात असं आमच्या अंतर्यामी असणारं तत्व मात्र ब्रह्म आहे. यत श्रोत्रेण न शृणोती येन श्रोत्रम इदम श्रुतम. मात्र ज्याच्या योगानी कान ऐकतात तदेव ब्रह्मत्वं विद्धि तेच ब्रह्म आहे. नेदम यदिदम उपासते न इदम, हे नव्हे, यद इदम उपासते. ज्याची उपासना चाललेली आहे ते ब्रह्म नाहीये, पण त्याची उपासना अशा करता चाललेली आहे की सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. काहीतरी सगुण लागतं, त्या सगुणाच्या ठिकाणी कल्पना केलेली आहे की हे ब्रह्म आहे, हा शाळीग्राम आहे आणि हा विष्णू आहे. वस्तुतः शाळीग्राम म्हणजे काय? नर्मदेतून किंवा गंडिकेतून आणलेले गोटे. पण आपण तो गोटा म्हणून ठेवत नाही. तसे बरेच गोटे आपलं दार लागू नये म्हणून आपण टेकण लावून ठेवतो. पण भावनेचा फरक आहे. तो शाळीग्राम आहे, तो विष्णू आहे. म्हणजे सर्व व्यापक विष्णू आता त्या शाळीग्रामामध्ये आम्ही पाहिला. एरवी पाहता आला असता कशी विष्णूची कल्पना करणार? अव्यक्ताची कल्पना कशी करणार? शुद्ध जाणीव स्वरूपाची कल्पना कशी करणार? पण आम्ही पाहिलं आमच्या देव्हाऱ्यामध्ये जो शाळीग्राम आहे तो शाळीग्राम, म्हणजे ज्यांनी विश्व धारण केलं तो विष्णू अशी आम्ही कल्पना केली. त्या कल्पनेनी आम्हाला सोपं जातं म्हणून कल्पना केली. बाकी शास्त्रांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, यत चक्षुषा न पश्यती, डोळ्याने नाही ते पाहता येत, डोळे जे पाहतात ते नव्हे, येन चक्षुषी पश्यती, मात्र त्याच्या योगानी, आत्म्याच्या योगानी काय वर दिसत नाहीये, त्याच्या योगानी डोळे मात्र पाहतात, ते तत्व अंतर्यामी आहे म्हणून डोळे पाहतात, तत्व अंतर्यामी आहे म्हणून कान ऐकतात, ते तत्व अंतर्यामी आहे म्हणून सर्व इंद्रिय आपलं आपलं काम करतात, त्या तत्वाला उद्देशून ब्रह्म असं म्हटलेलं आहे। नेदम यदिदम उपासते, हे मात्र नव्हे की ज्याची उपासना चाललेली आहे ते ब्रह्म नाही। उपनिषद असं म्हणतात की न तत्र सूर्यो भाती, डोळे जसं पाहू शकत नाहीत तसं सूर्य देखील त्याच्यावर प्रकाश नाही टाकू शकत, पण सूर्याला मात्र त्याचा प्रकाश प्राप्त झालेला आहे। त्या अव्यक्तातून सगळं विश्व निर्माण झालंय, अर्थात सूर्य देखील निर्माण झालेला आहे, त्या सूर्यानी तो प्रकाशित नाही होत। न चंद्र तारका, सूर्य जेव्हा प्रकाशित करत नाही तेव्हा चंद्रही प्रकाशित करत नाही आणि तारका देखील प्रकाशित करत नाहीत। नेमा विद्युतो भाती, आणि क्षणमात्र चमकणारी वीज ती तर नाहीच नाही। कुतोयम अग्नी, मग अग्नी कुठून प्रकाशित करेल? पण आम्ही त्याचं प्रतीक म्हणून अग्नी तर लावतो, अग्नीची तर पूजा करतो, काय करणार? तमेव भांतम अनुभाती सर्वम, यस्य भासा सर्वम इदम विभाती, त्याच्या प्रकाशाने हे सर्व प्रकाशित झालेले आहेत, सूर्य चंद्र तारका विद्युत अग्नी। तमेव भांतम अनुभाती सर्वम, यस्य भासा सर्वम इदम विभाती, त्याच्या प्रकाशामुळे सर्व प्रकाशित झालेले आहेत, त्याच्या प्रकाशामुळे सर्वांना प्रकाश मिळालेला आहे। चक्षुसश चक्षुहु, मनसो मनोयत, वाचोह वाचा सौ प्राणस्य प्राणाहा, तो डोळ्यांचाही डोळा आहे, नेत्र आहे, कारण त्या शुद्ध जाणीवेच्या मूळ स्फुरणामध्ये डोळा पाहतो, तो मनाचंही मन आहे। वाचोह वाचा, तो वाणीचीही वाणी आहे। सौ प्राणस्य प्राणाहा, त्याला कोणीही पाहिलं नाही मात्र जो सर्वांना पाहतो असा, त्याला कोणीही ऐकलं नाही। अश्रुत श्रोता, अदृष्टो द्रष्टा, अमतो मंता, असं उपनिषद म्हणतात। तो अदृष्ट आहे पण सर्वांचा द्रष्टा आहे, कोणीही त्याचा विचार करू शकत नाही पण ज्याच्या विचारात सगळे येतात असा, असंच हे वर्णन आहे। मुल्ला होकर मस्जिद जावे, जोर जोर से बांग पुकारे, वो अल्लाह क्या बहिरा है? मोठमोठ्यांदा ओरडतोस तो काय अल्लाह बहिरा आहे असं वाटलं काय? चीटी के पाव में बंधे घुंगरू, वो भी अल्लाह सुनता है। मुंगी केवढी, मुंगीचा पाय केवढा, त्या पायामध्ये वाजतील असे घुंगरू म्हणजे केवढे बनवले पाहिजेत, त्याचा सूक्ष्म येणारा आवाज तो देखील अल्लाह ऐकतो। तुला काय वाटतं, तो अल्लाह बहिरा आहे का काय? तो सर्वांना ऐकून राहिलेला आहे, सर्वांना पाहून राहिलेला आहे, सर्वांतरयामी आहे। खरं म्हणजे असा देव आहे। यथा सौम्य एकेन मृत्पिंडेन सर्वं मृण्मयं विज्ञातं स्यात्, असं उपनिषद म्हणतात। एक माती जाणल्यानंतर एकेन मृत पिंडेन सर्वम मृण्मयम विज्ञातम स्यात। मग मातीची सगळी भांडी त्या मातीपासूनच झालेली आहेत असं समजतं, फक्त माती जाणली पाहिजे। मग माठ असो, रांजण असो, मडकं असो, गाडगं असो, वाचारंभणम विकारो नामधेयम, त्या मातीला जेव्हा विकार प्राप्त होतो, रांजण वेगळ्या वेगळ्या आकारांमुळे विकारवान ती माती होते, तेव्हा वाचारंभणम वरवरचं ओळखण्यासाठी म्हणून ती खूण आहे। मृत्तिका इत्येव सत्यम, पण माती हीच गोष्ट सत्य आहे। सत एव सौम्य इदम अग्रे आसीत एकमेवाद्वितीयम, तसं एकमेवाद्वितीय असं सत्तत्वच या विश्वाच्या प्रारंभी होतं, दुसरं काही नव्हतंच। आणि ते जे सत्तत्व आहे त्या तत्वाला ईश्वर असं म्हटलेलं आहे, देव असं म्हटलेलं आहे, परमात्मा असं म्हटलेलं आहे। एवढंच नव्हे तर उपनिषद असं म्हणतात की तत्त्वमसि श्वेतकेतो इति, ते परमात्म तत्व तूच आहेस, म्हणजे ते परमात्म तत्व आणि तुझा संबंध आहे। एवढंच नव्हे तर चराचराशी त्याचा संबंध आहे, त्याच्या खेरीज काहीच बनलेलं नाहीये, तोच सर्व काही नटलेला आहे। मग तू तो आहेस याच्यात काय आश्चर्य? आम्हाला ते महावाक्य वाटलं, कारण बरोबरच आहे, आम्ही आम्हाला स्वतःला परमात्म्यापासून वेगळं मोजलं म्हणून आम्हाला ते महावाक्य वाटलं। वस्तुता ती वस्तुस्थितीचं तत्त्वमसि श्वेतकेतो इति म्हणजे काय विशेष आहे? जो ज्ञाता आहे त्याच्या दृष्टीने, पण जो जाणत नाही त्याच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल या दृष्टीमुळे घडून आला म्हणून ते महावाक्य। आणि देव खरं म्हणजे अशा प्रकारचा आहे, अशा प्रकारच्या देवाला भजण्याची सोय नाही, अशा प्रकारच्या देवाची पूजा करता येत नाही, त्याचं स्तोत्र म्हणता येत नाही, त्याला फूल वाहता येत नाही, त्याला नमस्कार करता येत नाही। ये तू अक्षरम अनिर्देश्यम अव्यक्तम परिउपासते, अव्यक्त अनिर्देश्य असं हे जे ब्रह्म आहे त्याची उपासना जे करतात ती उपासना कठीण आहे। संनियम्य इंद्रिय ग्रामम, सर्व इंद्रिय ग्राम सतत आवरून धरणं, सर्वत्र समबुद्धयः, परमात्मा कसा सगळ्या ठिकाणी समबुद्धी ठेवून आहे तसं समबुद्धी ठेवून राहायचं, येतं राहता। तुमचा मुलगा आणि तुमच्या मुलाचा मित्र याच्यात फरक करता का? करत नाही, समबुद्धी होऊ शकत नाही तुम्ही। म्हणून मग देव तुम्हाला देवाची संकल्पना म्हणून निर्माण केली, कारण तुम्ही जिथं आहात त्या पातळीवरून तुम्हाला हळूहळू तिथपर्यंत जर घेऊन जायचं असेल तर एकदम सांगून उपयोग नाही ना। म्हणून मग देव निर्माण झाला, म्हणून मग गुजराती साडी आणि नऊवारी साडी काही बिघडत नाही, भक्ताच्या कल्पनेप्रमाणेच देव असतो। जेव्हा देव बनवता येत नाही तेव्हा देखील काहीतरी रूपक घेऊन देव बनवायला लागतो। अगदी गौरी पूजा बघा, इकडे महाराष्ट्रात कलाकार होते, ते बनवू शकत होते म्हणून मग मुखोटे बनवले, आणि तिकडे कोकणात एक वाडी वस्ती अर्धा अर्धा मैलाचं अंतर, परत दुसरं घर, परत कितीतरी अंतर, कलाकार कुठून येणार? पण देव बनवण्याची इच्छा, देव मानण्याची इच्छा तशीच राहिली, म्हणून मग खडे मांडा, त्याच गौरी येतात आता तुमच्या। आता तुम्हाला कोण गौरी आणून देणार? म्हणून खड्याच्या गौरी आता। पण देव तुम्हाला मानण्याची जी इच्छा आहे, देवाला भजण्याची इच्छा आहे, त्यापोटी हे सगळं होणारच। आणि कलाकारांनी जरी गौरी बनवली तरी ती काय गौरी आहे का काय? नीट पहा, माती आहे आणि रंग दिलेत, पण आमच्या भावनेमुळं, मग खडे का असेनात? आमच्या भावनेमुळे, आणि आम्ही गणपतीच्या दिवसामध्ये मूर्ती आणून बसवतो, आणि एरवी तुम्ही सत्यनारायणाची पूजा करता दरवेळेला कोण मूर्ती आणणार, मग सुपारी गणेशाची पूजा करा, करतो ना, अगदी सुपारी देखील गणेश म्हणून स्थापना करतो, कारण याच्यामध्ये आम्हाला समाधान मिळतं, ते अंतिम समाधान त्याच्याशी एकरूप झाल्यानंतर तर मिळतच मिळतं, त्याचा तर प्रश्नच येत नाही, तेव्हा तो परमात्म स्वरूपच होतो। पण आम्हाला परमात्म्याला भजता येतं आहे या कल्पनेत केवढं सुख आहे, ते सुख आम्ही मिळवतो। म्हणून मग संत म्हणायला लागले, वेद जया लागी नित्य वाखाणीती, तो हा वेदमूर्ती पांडुरंग। हा वेदमूर्ती आहे, वेद ज्याचं वर्णन करत होते तो वेदमूर्ती इथं विटेवर उभा आहे पांडुरंग म्हणून। रवी शशी दीप्ती जेणे प्रकाशती, आता काय उपनिषद आणि याच्यात फरक आहे, ज्याच्यामुळे रवी आणि शशी यांना दीप्ती प्राप्त होते तो हा तेजमूर्ती पांडुरंग। साताही पाचाही भूतांची करीतो झाडणी, तो हा ज्ञानखाणी पांडुरंग। पण आता कल्पना आली ना, एरवी अव्यक्ताची कशी कल्पना येणार, पण हा पांडुरंग आहे आणि हा ते सगळं करतो, बरं वाटतं, आनंद होतो। आणि तिथं डोकं ठेवलं, त्याच्या चरणांशी डोकं ठेवलं की अद्वैताशी नाळ जोडली जाते ना, पाया पडो गेले तव पाऊलची न दिसे टकची पडिले कैसे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न किळा फाकती प्रभा, अगणित लावण्य तेज फुंजाळले न वर्णवे तेथींची शोभा, कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू तेणे मज लावी यला वेधू, वेध लावलेला आहे कारण त्याच्यात परमात्मा पाहून त्याच्याकडे पाहिलेला आहे, नुसता दगड म्हणून नव्हे। खोळ बुंथी घेवोनी खुणांची पालवी, अव्यक्त खरा पण एक खोळ घेतलेली आहे, आकार घेतलेला आहे आणि खुणा करून बोलवतो आहे, आणि तो बोलवत आहे म्हणून मी जर आळवणी केली तर साधच देत नाही, आळविल्या नेदी साधू। पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे टकची पडिले कैसे, क्षेमा लागी जीव उताविळ माझा। परमात्मा आहे, त्याला आलिंगन देण्यासाठी जीव उताविळ होणार नाहीतर काय होईल। कोणी मूर्तीला आलिंगन देण्यासारखा म्हणजे परमात्म भाव काढून टाकला तर वेडा थोडाच आहे, कशा करता आलिंगन देईल, काय ठेवलंय त्याच्यात, काय जरूर आहे। पण तो परमात्मा आहे असं पाहतो आहे अशी भावना आहे, म्हणून आलिंगन देण्यासाठी जीव उताविळ झाला। म्हणवोनी स्फुरताती बाहो, क्षेम देवो गेले तव मी चिमी एकली। पण मात्र आलिंगन द्यायला गेल्यानंतर आलिंगनासरशी एकत्वाचा भाव शिल्लक राहिला, तो माझ्या अंतरयामी प्रवेश करता झाला। बाप रखुमा देवी वरू हृदयीचा जाणोनी, अशा रीतीने तो आपल्या हृदयातच आहे अशी जाणीव झाली। अनुभवू सौरसू केला, दृष्टीचा डोळा पाहो गेलीये तव भीतरी पालटू झाला। हे कशामुळे मला समजलं, माझ्या दृष्टीचा डोळा मी पाहायला गेलो, निमित्त त्याचं होतं, पण माझ्या आत मी गेलो, त्याला क्षेम दिलं, आलिंगन दिलं आणि मी एकटाच उरलो अद्वैत भावानी, तो माझ्यामध्येच आला असं मला वाटलं। आणि मग दृष्टीचा डोळा असणारा, जीवाचा जीव असणारा, कानाचा कान असणारा, मनाचा मन, प्राणाचा प्राण। तुकाराम महाराज म्हणतातच की जीवाची या जीवा प्रेम भावाची या भाव, एकदा जीवाचा जीव म्हणतात, प्रेम भावाचा भाव असं म्हणतात, आणि मग नंतर म्हणतात तुझं वाचुनी केशवा आणू नावडे। आता केशव कुठून आला, मूर्ती कुठून आली, असं हे सगुण आणि निर्गुण एकरूप करून संतांनी पाहिलं। त्रिभंगी देहुडा ठाण मांडोनिया माये, कल्पद्रुमातळी वेणू वाजवितू आहे। गोविंदू वो माये गोपाळू वो सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदू वो। गोविंद गोपाळ अशी मूर्ती पाहत असताना सबाह्य अभ्यंतरी म्हणजे त्याच्या आणि माझ्या बाहेर आणि आत परमानंद कसा भरून राहिला, कारण सगुणाच्या आधारानेच तिथपर्यंत संत गेले। उपनिषदांनी ज्याचं वर्णन केलं तिथपर्यंत, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की सर्वादी सर्व साक्षी तो विश्वंभर खलविद तो गे बाई, जो सर्वांचा आदी आहे आणि तो मात्र सनातन आहे, अनुत्पन्न आहे, त्याच्या आधी काहीही नव्हतं। तो सर्व साक्षी आहे, तो विश्वंभर आहे। खलविद म्हणजे खलु इदम ब्रह्म, सर्वम खलु इदम ब्रह्म, हे जे महावाक्य आहे त्या महावाक्याचा नुसता खलविद शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी वापरला। आनंदा आनंदू तो, आनंदाचाही आनंद असणारा असा। प्रबोधा प्रबोध तोगे बाई, रखुमा देवी वरू तो विटेवरी उभा तोगे बाई। इतकं निर्गुण वर्णन आल्यानंतर मग रखुमा देवी वरू तो विटेवरी उभा काय, तोच आहे ना तो, अशा दृष्टीने संतांनी पाहिला आणि समजला तोच आहे, दोघांमध्ये काही फरक नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणायला लागले। जीवाचे जीवन अमृताची तनू ब्रह्मांड भूषणू नारायण, सुखाचा सांगात अंतकासी अंत निजाचा निवांत नारायण। गोडाचे ही गोड हर्षाचे ही कोड प्रीतीचा ही लाड नारायण। भावाचा निज भाव नावाचा ही नाव, एवढं झाल्यावर तुकाराम महाराज म्हणतात अवघा पंढरी राव। तुका म्हणे जे हे साराचे ही सार माझा अंगीकार तेने केला। अशा प्रकारे देव तर आहेच आणि मग हा देव आमच्यासाठी सगळं करून राहिला। कबीराचे विणियले शेले चोखोबाचे राखिले मळे, गोरोबाची घडविली मडकी भिंतती पडकी लागली चालाया। कशी कळावी प्रभूची माया, खुरपिले शेत माळ्याचे झाला खेळ गडी गवळ्या। भक्षिले पोहे सुदाम्याचे कष्ट खराऱ्याचे धर्म रक्षाया। सुंदरते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवोनिया। तुळशी माळ गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मणी विराजित। तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहे न श्रीमुख आवडीने रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणोनी विठ्ठली आवडी। आता देव निर्गुण आणि सगुण दोन्ही झाला। देव निर्गुण देखील आहेच आणि सगुण देखील आहेच। सगुण नाही असं होईल कसं? म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ऐसे सावळे नि परब्रह्मे। परब्रह्म आणि सावळ परब्रह्माचं वर्णन काय? त्याला रंग नाही, रूप नाही, व्यक्ती नाही, आकार नाही, पण सावळेनी परब्रह्मे भक्त काम कल्प द्रुमे बोलिले आत्मारामे। आता आत्माराम कसा बोलणार? तो तर निर्गुण, पण सगुण आणि निर्गुण हे एक करूनच संतांनी पाहिलं। देवाची या द्वारी त्या देवाचं स्वरूप असं आहे। देव निर्गुण तर आहेच आणि सगुण देखील आहे। आपण दो दिसाचा देव बहुतादाचा आपण थोडे ओळखीचा देवासी त्रैलोक्य जाणे असा देव। पंढरीचा देव बहुत कोवळा सगुण सावळा सारथी हा। अशा प्रकारे भक्तांकरता म्हणून सगुण साकार झालेला भक्तांच्या आनंदाकरता भक्तांनी त्याला सगुण साकार केला। त्याला पाहण्यासाठी म्हणून भक्ताची दृष्टी पाहिजे। त्या लैला आणि मजनूच्या गोष्टीमध्ये गुळवणी महाराजांनी सांगितलेल्या कथा म्हणून मी मध्ये वाचत होतो। त्याच्यात महाराजांनी गोष्ट सांगितली की तो मजनू वेड्यासारखा फिरत होता, लैला त्याला काही सापडत नव्हती, एका झाडाखाली बसलेला होता भिकाऱ्यासारखा भणंगासारखा। आणि ती लैला काय राजाची किंवा श्रीमंताची मुलगी होती। त्यांनी तिच्या वडिलांनी अजून अशा पाच मुली तिथे आणून उभ्या केल्या की तू लैलाचा नाद सोड। हे बघ, एकापेक्षा एक सुंदर अशा या पाच मुली लैलामध्ये काय ठेवले? तेव्हा तो म्हणाला की त्याच्याकरता मजनूची दृष्टी पाहिजे। या मुलींमध्ये काय ठेवले या मला नकोत, लैला काय आहे हे पाहण्यासाठी मजनूची दृष्टी पाहिजे। असं सांगून गुळवणी महाराज असं म्हणतात की हा भगवंत पाहायला भक्ताची दृष्टी पाहिजे। भक्ताच्या दृष्टीने समस्त काय आहे, अभक्ताच्या दृष्टीने नाही। बाकी ते सगळं बरोबरच आहे। काय जे सांगतात ते की ते देव नाहीये, कसला आलाय तो देव, तो कोणाचा सांभाळ करतो, त्या दृष्टीने नाही समजणार। पण ही दृष्टी जर लाभली तर या दृष्टीतून औपनिषदिक ज्ञान प्राप्त होईल। थेट परमात्म ज्ञानाचा तो धनी होऊन जाईल। अशा रीतीने ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की देवाची या द्वारी उभा क्षणभरी मुख्य निर्गुण आणि त्या निर्गुणातून आमच्या आनंदाकरता म्हणून झालेलं सगुण। मग जेव्हा पृथ्वीवर फार पाणीच पाणी असेल, जमीन कमी असेल, तेव्हा आम्ही कल्पना केली असेल की आम्हाला वाचवणारा देव हा मत्स्यावतारातच येईल, त्या माशाच्या पाठीवर आम्ही बसू, आम्ही कल्पना केली तो मासा आम्हाला वाचवेल। मग पाणी आणि जमीन याचं बऱ्यापैकी प्रमाण झालं, तो कुर्मावतार झाला, आम्हीच ते सगळं केलेलं आहे, पण आमच्या आनंदाकरता केलेलं आहे, आणि मूळ जे देवाचं स्वरूप आहे त्याचा विसर न पाडता आम्ही हे सगळं केलेलं आहे। सगुण आणि निर्गुण हे एकच आहेत। खरं म्हणजे निर्गुणाचा बोध झाल्यानंतर मग सगुणात जास्त गोडी वाटायला लागते। एरवी सगुणात गोडी कशी वाटणार? आपल्याला समजते की मूर्ती आहे, आणि कशी त्याची मूर्ती आहे म्हणजे केवळ दगड आहे, कशी पूजा करणार? लाकडाचा देव त्याला अग्नीचं भेव, सोन्याचा देव त्याला चोराचं भेव, अशा प्रकारचे आमचे देव राहणारच। मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव अशान भेटायचा नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही। त्यामुळं देवाची या द्वारी उभा क्षणभरी हा जो देव आहे, हा देव आमच्या अंतर्यामी असणार आहे, निर्गुण स्वरूपात असणार आहे, तोच सगुण साकार झालेला आहे। सगुणाची पूजा करत असताना निर्गुणापर्यंतच पोचायचे अशी भक्ताची भूमिका आहे, पण त्याला एकदम निर्गुणाची पूजा जमत नाहीये म्हणून तो सगुणाची पूजा करतो आहे। तो म्हणतोय लोकाभिरामम रणरंगधीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम। राम झालाय का झाला नाही याच्या प्रतिज्ञापत्राशी त्याचा काही संबंध नाही। कोण मंत्री कोण सरकार, अशी किती सरकार आली आणि गेली, कसली अफिडेव्हिट आणि कसलं सुप्रीम कोर्ट, आणि कोण सांगणार? भक्ताच्या हृदयात त्याची प्रतिष्ठापना आहे, तो कसा नाही साविल, कसा जाईल? असा मुख्य निर्गुण असलेला, पण निर्गुणाकडे जाण्यासाठी म्हणून खुणेचा आधार धरून सगुण देखील कल्पिलेला असा देव, ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की अशा देवाच्या द्वारामध्ये उभा क्षणभरी, क्षणभर जो उभा राहतो। द्वार म्हणजे एक विलक्षण गोष्ट आहे, प्रवेश करण्याचं ठिकाण आहे। जर द्वार सापडलं नाही तर आत कसं जाणार? म्हणून द्वार खूप महत्वाचं। आणि द्वार असतं, देवाला द्वार असतं। एकदा एका सावकारांनी खूप मोठं घर बांधलं, मग त्या घराच्या भोवती एक मोठीच्या मोठी भिंत बांधली। तीही कमी पडली म्हणून अजून त्या भिंतीची उंची फार वाढवली, इतकी की कोणी काहीच करू शकणार नाही, आत येणं अशक्य, एवढी मोठी तटबंदी बांधली। आणि मग चारही बाजूनी त्याला दारं ठेवली, पण मग त्याला असुरक्षित वाटायला लागलं म्हणून त्याने तीन बाजूची दारं परत दगडांनी बंद करून टाकली। मग एकच दार ठेवलं, पण एवढं मोठं दार ठेवूनही त्याला भीती वाटायला लागली म्हणून अगदी छोटी दिंडी दरवाजा ठेवला की ज्याच्यातून जेमतेम आत येता येईल। त्याची एका साधूवर भक्ती होती, त्यांनी त्या साधूला बोलवलं, आणि एवढा मोठा वाडा आणि ती तटबंदी आणि ते दार असं सगळं दाखवलं, तर तो साधू म्हणाला की हे एवढं छोटं दार कशाला ठेवले? तो म्हणाला सुरक्षिततेकरता ठेवले। तो म्हणाला तेही बंद करून टाका ना, म्हणजे थडगच होऊन जाईल, एवढी भीती जर वाटतीये तुम्हाला तेही तिथेही दगड लावून टाका आणि थडग्यात राहा, देव थडग्यात राहणारा नाहीये, देवालाच दार असणार. आमची दारं बंद आहेत, आम्ही बऱ्याच वेळेला दारं बंद करून ठेवलेली आहेत. प्रेमाचं दार बंद, परोपकाराचं दार बंद, दयेचं दार बंद. देवानी नाही बंद केली, देवाच्या दारातच जाऊन उभं राहायची सोय आहे. हे देवाचं द्वार कोणतं, देव काय ते पाहिलं, आता देवाचं द्वार काय ते आपण पाहू. देवाचं दार असतं कसं, मग त्या दारात क्षणभर उभं राहायचं कसं, आधी उभं राहायचं कसं, मग क्षणभर उभं राहायचं कसं. मग चारी मुक्ती म्हणजे काय, मुक्ती म्हणजे काय आणि त्या साध्य कशा होतात, फार फार मोठा विषय आहे. आणि मीही, मला एक तासात संपवायचं बंधन नाहीये, त्यामुळं शांतपणाने सांगतोय. हेच जर एखाद्या ठिकाणी प्रवचन करायचं असेल तर सगळ्या अभंगावर देखील पाऊण तासात प्रवचन शक्य आहे, पण आपल्याला काही घाई नाही. आपण शांतपणाने समजून घेतो आहोत, समजून घेऊन आपल्याला आपल्या जीवनाकरता याचा उपयोग करायचा आहे. देवाची या द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तीचारी साधी येल्या. अशा प्रकारे देव, आता त्या देवाचं द्वार पुढच्या वेळेला आपण पाहूया. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यान जगत तेन त्यक्तेन भुंजीथाः मा कृधक स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 हरी. ज्ञानोबा माउली प्रभु स्वामी जी. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर.